नमस्कार, हांव अक्षता छत्रे आकाशवाणी पणजी केंद्रावल्यान तुमकां कांय राष्ट्रीय खबरो दिता. पयली कांय मुखेल खबरो.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
आयज गोंयांत जावपी इंडिया एनर्जी वीकाचे उद्घाटन करतले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना पयली सर्वपक्षीय बैठक जातली. गृहमंत्री अमित शाह हांणी कायदेशीर सुधारणा आणि नव्या फौजदारी न्यायव्यवस्थेचो उल्लेख केला. वेदांता कलिंगा लॉर्सन्स हॉकी इंडिया हांणी लीग जिंकले. आता पुराय खबरो.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
दक्षिण गोयांत भरपाचो भारत उर्जा आठवडो म्हळ्यार इंडिया एनर्जी वीक ह्याच्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन करतले. उपरांत पंतप्रधान प्रतिनिधींकडेन आभासी संबोधन करतले. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी, संयुक्त अरब अमिरातीचे उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान मंत्री डॉ सुलतान अहमद अल जाबीर, कॅनडाचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री टीम हॉजसन, आफ्रिका मध्य पूर्व मध्य आशिया आणि ग्लोबल साऊथचे वरिष्ठ मंत्री उद्घाटन सुवाळ्याक हजर रावतले. या उद्घाटन दक्षिण गोवा जिल्ह्यातल्या बेतूल गावात जातले. इंडिया एनर्जी वीकान ऊर्जा सुरक्षितता मजबूत करप, गुंतवणुकीक चालना दिवप आणि कार्बन उत्सर्जन कमी करपा खातीर व्यवहार्य आणि विस्तार करप उपायांचर भर दिलो वतलो. तीन दीस जावपी या परिषदेक अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका आणि आशिया पॅसिफिक या भागातले प्रतिनिधी येतले, ज्याका लागून जागतिक ऊर्जा कूटनीतीन इंडिया एनर्जी वीकाचे महत्व वाढताना दिसून येतले.
अंडर द पॅट्रोनेज ऑफ मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस, दिस प्रीमियर इव्हेंट विल ब्रिंग टुगेदर ओव्हर 75,000 प्रोफेशनल्स अँड 550 स्पीकर्स फ्रॉम 120 नेशन्स. ग्लोबल लीडर्स लाईक हरदीप सिंग पुरी अँड UAE's डॉ सुलतान अहमद अल जाबीर विल लीड डिस्कशन्स on balancing energy security with decarbonization. Featuring 700 exhibiting companies and specialized thematic zones, the event showcases innovations from green hydrogen to biofuels. By integrating local Goan heritage with high-level diplomacy, India Energy Week 2026 aims to forge the partnerships necessary for a sustainable and equitable energy future. Mahesh Sobre, Ashwani News, Panaji.
Kendriya Sansad Mantri Kiran Rajiju Hani Aaj Sakali 11 Vajachar Sarva Pakshiya बैठक आपला. अर्थसंकल्पीय अधिवेशनापैकी महत्वाचे राष्ट्रीय विषय आणि कायदेविषयक कामकाजावर चर्चा जावपी ह्या बैठकीचा प्रमुख उद्देश असा. ही बैठक मुख्य समिती कक्षात जातली. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारी सुरू जाऊन 20 एप्रिल पर्यंत चलतले.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष CP राधाकृष्णन हांणी केंद्रीय राष्ट्रीय तामिळ संस्थेचे माजी उपसंचालक आणि तामिळ अभ्यासक डॉ ज्ञानसुंदरम यांच्या मरणाबद्दल दुःख व्यक्त केला. सामाजिक माध्यमातल्या संदेश देताना त्यांनी डॉ ज्ञानसुंदरम हांका तामिळ भाषेचं प्रेम हजारो विद्यार्थ्यां जगोपी विद्वान म्हणून उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपपंतप्रधान CP राधाकृष्णन हांणी केंद्रीय शास्त्रीय तामिळ संस्थेचे माजी उपसंचालक आणि तामिळ अभ्यासक डॉ ज्ञानसुंदरम यांच्या मरणाबद्दल दुःख व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष CP राधाकृष्णन हांणी केंद्रीय शास्त्रीय तामिळ संस्थेचे माजी उपसंचालक आणि तामिळ अभ्यासक डॉ ज्ञानसुंदरम यांच्या मरणाबद्दल दुःख व्यक्त केला. सामाजिक माध्यमातल्या संदेशान राधाकृष्णन यांनी डॉ ज्ञानसुंदरम हांका तामिळ भाषेचे प्रेम हजारो विद्यार्थ्यां जगोपी विद्वान म्हणून उल्लेख केला. अमित शाह हांणी सांगले की प्रजासत्ताक दिनाच्या परेडान घर मंत्रालयाच्या चित्ररथान 3 नव्या फौजदारी कायद्यावरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या नेतृत्वाखाला वसाहतवादी काळाच्यो खुणो पुसून टाकपी ऐतिहासिक कायदेशीर खुणांचे दर्शन घडयला. सामाजिक माध्यमातल्या संदेशात शाह यांनी सांगले की चित्ररथान नवे ई साक्ष, ई सायन्स, न्यायश्रुती, NAFIS आणि ICJS प्रणाली योग्य रीतीन दाखवला. या माध्यमातल्या जलद, अचूक आणि लोककेंद्री न्यायव्यवस्थेचे महत्व नागरिकांपर्यंत पावता असे ताणे म्हणले. 3 नव्या फौजदारी कायद्याक लागून शिक्षा केंद्रीत व्यवस्थेन न्याय केंद्रीत व्यवस्थेक वाचोवपाचो प्रयास सुरू झाला असे शाह हांणी नमूद केले.
अलग अलग संस्कृति कला के उत्सव होगा, अलग अलग राज्यों की विविध भाषा व्यंजन का दर्शन. दृश्य भी यहां पर देखने को नजर आएगा। और इसीलिए हमारा बार बार आग्रह रहता है, दुनिया के अंदर भारत एक ऐसा विविधता वाला देश है जहां पर दुनिया की हर विविधताएं भारत में नजर आती है।
नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यात सदिसाच्या राष्ट्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन महोत्सवाच्या भारत पर्व 2026 लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांनी उक्तवण केले। काल या कार्यावळी वेळार बिर्ला हांनी सांगले की हो महोत्सव भारताचे सांस्कृतिक दायज घटमूट करपाक एक मंच म्हणून काम करतलो।
विश्वास के साथ में एक बात कह सकता हूँ कि जो इस भारत पर्व में एक बार आएगा और भारत पर्व में भारत की विविधताओं को आकर के यहाँ अनुभव करेगा, निश्चित रूप से उसके मन में उन स्थानों पर जाने की, वहाँ भ्रमण करने की, वहाँ देखने की, निश्चित रूप से उसके मन में एक नई प्रेरणा का उदय होगा। और लाल किले के प्रांगण में ये कार्यक्रम आयोजित हो रहा है, वो सारे लोग जो भारत पर्व में जब देखने के लिए आएंगे, निश्चित रूप से भारत को और गहराई के साथ में जानने, पहचानने और देखने का एक उनके मन में एक संस्कार जो है, उनके मन में एक प्रेरणा।
लोकसभेच्या सभापतीं संविधानातल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि भाऊपणाच्या आदर्शांवर भर दिलो। या संदर्भात उलयतना संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि सांगले, या महोत्सवावरवी पर्यटकांना देशाची परंपरा, लोककला, हस्तकला, जेवण आणि पर्यटन स्थळांची खोलायन समजूत मिळतली, ज्याका लागून देशाच्या दायजाकडे लोकांचे बंधन आणखी घट जातले। भारतीय हवामान विभागाच्या अदमासा प्रमाण हरियाणा, चंडीगढ़, दिल्ली आणि पंजाब या भागांत थंडीची लाट येऊची शक्यता आसा। हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि उत्तराखंड या भागांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी जाऊची शक्यता आसा। फुडल्या 2 ते 3 दिसांत तापमान 2 ते 3 अंश सेल्सियस कमी जाऊपाचे आसा, असे हवामान खात्यान सांगला। ह्यो आशिल्ल्यो काही राष्ट्रीय खबरो। ऐकत आकाशवाणीच्यो राष्ट्रीय खबरो आयज सांजे 6:30 वरांचेर।